अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी। श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात अनेक मराठी कुटुंब वास्तव्य करत आहेत आणि मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करत आहेत। यापैकीच एक संस्था आहे, ती म्हणजे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान। ही खानापूर तालुक्यात आहे आणि बेळगाव जिल्ह्यात आहे। तर या संस्थेचे अध्यक्ष नारायण कापोलकर सर आज आपल्याकडे आलेले आहेत। आज आपण तिथल्या संस्थेविषयी जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
नमस्कार मॅडम।
सर, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान ही खानापूर तालुक्यात आहे, तर या संस्थेचा इतिहास किंवा थोडक्यात माहिती आम्हाला सांगा।
आमच्या संस्थेची स्थापना मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून 2010 साली आम्ही संस्था स्थापन केली। संस्थेचं उद्दिष्ट इथल्या मराठी शाळांचं जतन करणे, मराठी लोककला जतन करणे, इथल्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणे आणि मराठी भाषा संवर्धन करणे हे आहे।
सर, संस्थेच्या नावातच आहे की मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान, तर या नावाला अनुसरून किंवा आपल्या संस्थेच्या घटनेला अनुसरून आपण कोणकोणते उपक्रम राबवतात?
आम्ही सीमा भागामध्ये अनेक उपक्रम राबवतो, त्यापैकी मराठी शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थी क्वालिटी एज्युकेशन कसं घेऊ शकतील त्यासाठी भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबवतो। त्याचबरोबर इथल्या तिथल्या शिक्षकांसाठी शिक्षक परिषद सुद्धा घेऊन शिक्षक सुद्धा प्रयोगशील शिक्षण प्रणाली कशी आमच्या शाळेमध्ये आणू शकतील त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करतो।
सर, आता आपण म्हणालात की आपण वेगवेगळे जे उपक्रम राबवत आहेत तर हे वेगवेगळ्या वयोगटांसाठी आणि सगळ्या स्त्री पुरुषांसाठी आहेत का?
आम्ही प्रामुख्याने लक्ष दिले ते मराठी शाळा टिकल्या तर इथली मराठी भाषा टिकणार, त्यासाठी जास्त लक्ष आम्ही मराठी शाळांच्या वरती केंद्रित केलेलं आहे।
हा, म्हणजे विद्यार्थी गटासाठी?
हो हो, विद्यार्थी हा प्रमुख घटक धरूनच आम्ही काम करतोय। त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही कार्यरत असतो।
सर, आता आपण म्हणालात की आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतात, मग यासाठी आपल्याला काय अडचणी येतात? कारण मराठी शाळा मुळात कमी होत आहे आणि मराठी बोलणंही कमी होत आहे, मग मुलांपर्यंत ह्या स्पर्धांचा प्रतिसादच कसा मिळतो मुळात, किंवा त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही त्यांना कसं तयार करतात?
आम्ही ज्यावेळेला संस्था स्थापन केली त्यावेळेला मराठी शाळांच्याकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन थोडासा बदललेला होता, कारण इंग्रजीचं प्राबल्य इथं वाढलेलं होतं आणि दुसरं म्हणजे आम्ही कर्नाटकात राहतो, कानडी भाषेचा वरवंटा आमच्यावरती आहे, त्यामुळे आमचा पालक अडचणीत सापडलेला होता। आता त्यामुळे ते पालक दुधामध्ये मनस्थितीत असल्यामुळे नेमकं कुठल्या शाळेत पाठवावं मुलगा हा त्याच्या समोरचा प्रश्न होता, म्हणून त्यांनी जास्त चॉईस इंग्रजीला दिली आणि इंग्रजीकडे पालकांचा ओढा वाढला। त्यानंतर आम्ही असा विचार केला की आता आपल्या शाळांच्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते आणि आता पटसंख्या जर कमी झाली तर शाळा आपोआपच बंद होणार, त्यासाठी 2012 साली आम्ही मराठी शाळा टिकवा मराठी जगवा हे अभियान पूर्ण तालुक्याभर फिरून जवळजवळ 90 खेड्यांमध्ये फिरून रात्री संध्याकाळी 8 निघायचं, 10 2-3 खेडी करून आम्ही तिथं छोट्या छोट्या सभा घ्यायच्या, कोपरा सभा, आणि पालकांचा एकत्रित करून त्यांना सांगायचं की बाबा मराठीमध्ये शाळा शिकली तर मुलं चांगल्या पद्धतीने घडू शकतात असा विश्वास आम्ही त्यांना पटवून देत होतो। त्यामुळे पालकांनाही पटू लागलं होतं की आपल्या पाल्याला मराठीत पाठवलं तर बरं होईल, की आता हे जे करतायत हे योग्य आहे असं त्या पालकांना पटलं आणि त्या वर्षी 600 पटसंख्या तालुक्यामध्ये मराठी शाळांमध्ये वाढली, त्यामुळे खूप चांगला परिणाम त्या आमच्या अभियानाचा झाला। त्यानंतर आम्ही ते अभियान चालवत असताना आम्हाला अनेक प्रश्न पालकांचे आले की मराठी शाळेचे शिक्षकच इंग्रजी माध्यमात मुलं घालतात, आणि आमची मुलं त्या शाळेत काय घालावी हा प्रश्न त्यांचा प्रत्येक ठिकाणी यायचा. आणि त्यानंतर दुसरा एक प्रश्न होता की इथं क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही, गुणात्मक शिक्षण मिळत नाही, त्यामुळे आमच्या मुलांना इथं आम्ही का पाठवावं असा प्रश्न आमच्या समोर उभं केले त्यांनी. त्यानंतर आम्ही त्यांना समजावून सांगितलं की दोन्ही पातळीवरती आम्ही काम शिक्षकांना पण पटवून देऊ की बाबा आपलं मुलगं जर मराठी शाळेमध्ये घातलं तर समाजाचाही विश्वास बसेल या सगळ्या गोष्टीवरती. आणि लोकांचा दुसरा अनेक पालकांचा प्रश्न आहे की क्वालिटी एज्युकेशन मत नाही, त्याबद्दल आपण सगळे बसून चिंतन करूया की ह्या क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी आपण काय करता येईल. त्या पद्धतीने आम्ही थोडं काम केलं आणि त्यानंतर शिक्षकांनी बरा प्रतिसाद दिला आणि बऱ्याचपैकी शिक्षकांनी आपली मुलं सुद्धा जे शिक्षक शक्य आहे तिकडे मराठी शाळेमध्ये घातली. आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळांचा अभ्यास दौरा शिक्षकांना घेऊन केला, त्यांना दाखवलं की बाबा अशा परिस्थितीचं शिक्षण जर आम्ही आमच्या शाळेत दिलं तर नक्की आपोआप पटसंख्या वाढेल, आमच्या शाळांची स्थिती चांगली राहील, त्यामुळे चांगला ह्या अभियानाचा प्रतिसाद आम्हाला लाभला.
सर खूप छान आहे हा उपक्रम, पण हा उपक्रम राबवताना आपल्याला अनेक अडचणी येत असतील, त्यापैकी एक असते भाषेची, पालकांना तयार करणं, चांगले शिक्षक पाहिजे आणि अनुदान पाहिजे किंवा पैसा पाहिजे या सगळ्या गोष्टीला. मग आपण ह्या सगळ्या आव्हानांचा कसा सामना करतात सर?
इथं एक तर म्हणजे कर्नाटक सरकारला शाळा सरकारच्या आहेत, शिक्षक सरकार देतय, पण जिथं 10 शिक्षक पाहिजे तिथं 3 शिक्षक देतय, जिथं 2 पाहिजे तिथं 1 देतोय सरकार शिक्षक, त्यामुळे पोरांचं नुकसान होतं या बाबतीत. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे त्यांनी जरी आम्हाला शिक्षक दिले तरी ह्या शाळा प्रेमापोटी नाहीत, ह्या शाळा कशा मोडी धनाव्या त्या पद्धतीने त्यांचं कुटील डाव सुरूच आहे त्यांचा, ते त्या पद्धतीने कार्यरत आहेतच. पण आम्ही हे सगळं समजू शकतो, पण आम्ही ह्याला काय अजिबात दाद दिली नाही की सगळं सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ह्या उपक्रमाला सुरुवात केली. सगळ्यांनी आम्हाला चांगला भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला. हे करत असताना आम्हाला अनेक पातळीवर अडचणी आल्या. एक म्हणजे नेमकं काय करायचं हे आम्हाला सुचत नव्हतं, पण थोडंसं सगळ्यांनी चिंतन केलं आणि विचार केला की बाबा आता काहीतरी किती मोठी असली तरी काहीतरी करून हे आपल्याला टिकवलं पाहिजे, म्हणून आम्ही हा अभ्यास दौऱ्याची निवड केली, शिक्षक परिषद घेतली शिक्षकांच्यासाठी आणि अभ्यास दौरा केला. ह्या दोन गोष्टी फार चांगल्या ठरल्या आमच्या त्या ह्या सगळ्या कामात. हे करत असताना आम्हाला कुठून आर्थिक अनुदान अजिबात नव्हतं, आम्ही हे सगळं पदरमोड करून केलेलं आहे. कुठला सरकारचा पैसा नव्हता, काही नव्हता, संस्थेकडे जरी रुपया नव्हता, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे सभासद आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून वर्गणीतून हा सगळा उपक्रम राबवलेला आहे आजपर्यंत.
सर जेव्हा हे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान अस्तित्वात आलं तेव्हापासून ते आतापर्यंत आपला एकंदरीतच मराठी बांधवांचा प्रतिसाद कसा आहे?
हे करत असताना ह्या बऱ्यापैकी आपल्या मराठी लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आमच्यापर्यंत पोहोचल्या की तुम्ही जे करताय ते योग्य करता आहात आणि त्यांचं पाठबळही मिळालं मला.
बरोबर.
आर्थिक असेल किंवा इतर माध्यमातून त्यांनी पाठबळ पण दिले आम्हाला आणि तुम्ही करा, म्हणजे त्यांना ते रिझल्ट दिसायचा की बाबा ह्यांनी करतायत हे योग्य आहे आणि चांगल्या पद्धतीने सुधारणा करतायत, त्यामुळे आमच्या लोकांची कोणती अडचण झाली नाही.
सर आपल्या संस्थेतर्फे आता आगामी उपक्रम काय आहेत याविषयी जरा थोडक्यात सांगा.
आमच्याकडे एक फिरतं वाचनालय होतं. फिरतं वाचनालय आम्हाला 2016 प्रबोधन गोरेगाव या संस्थेतून मुंबईतून माननीय सुभाष देसाई साहेबांनी दिलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा 2016 झाला आणि ते वाचनालय मी आणलं इकडं. त्या वाचनालयामध्ये जवळजवळ 4,000 पुस्तकं होती आणि 4 कॉम्प्युटर सेट बसवलेले होते. हे वाचनालय आम्ही संपूर्ण तालुक्यातल्या शाळांना फिरवलं पहिल्यांदा गावोगावी जाऊन आणि त्या वाचनालयात एक दिवस एक दोन खेडी करायची आणि त्या शाळेमध्ये जाऊन गाडी थांबवायची आणि गाडी थांबवल्यानंतर प्रोजेक्टर होतं, त्यात अभ्यासक्रम होता, तो अभ्यासक्रम आम्ही विद्यार्थ्यांना दाखवायचो. तो अभ्यासक्रम दाखवल्यानंतर जी पुस्तकं होती लहान मुलांसाठी ती पुस्तकं त्या शाळांमध्ये देत होतो. 100 मुलं असतील तर 100, 200 असतील 200 अशी प्रत्येक मुलाला जी वाचायला द्यायचो आणि एक आठवड्याचा त्यांना वेळ द्यायचो आम्ही. मग ते दिल्यानंतर एक आठवड्यानंतर ती परत आम्ही आणायची वाचनालयामध्ये. पण ते आम्ही तसं नाही घेत होतो की त्या विद्यार्थ्यांना सांगायचो की जर ही पुस्तकं तुम्ही वाचायची, वाचून झाल्यानंतर तुम्हाला ह्या पुस्तकाबद्दल एका पेजवरती तुम्ही आम्हाला अभिप्राय द्यायचा. शिक्षकांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही ह्याच्यात काही सांगू नका, की विद्यार्थ्यांना तो स्वतः लिहिला पाहिजे, चुकीचं लिहू देते, एकदा लिहिल दोनदा लिहिल, पण तो अभिप्राय त्याने लिहिला पाहिजे असं शिक्षकांना सुद्धा सांगत होतो आणि शिक्षकांनी सुद्धा ते मान्य केलं आणि असे 1000 अभिप्राय आमच्याकडे आले आणि पोरांना थोडीशी लिहायची आणि वाचायची सवय लागली. याच्या म्हणजे वाचन संस्कृती वाढीसाठी हा केलेला प्रयत्न होता आणि त्यात बऱ्यापैकी आम्हाला दिसून आलं की आपल्या पोरांच्याकडे सुद्धा खूप टॅलेंट आहे, पण त्यांना ते त्याचा उपयोग आम्ही अशा पद्धतीने करून घेतला तर त्यांच्यातलो टॅलेंट वाढू शकेल. त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आणि त्याला खूप प्रतिसाद लाभला. आणि हे सगळं आम्ही व्यवस्थित 5 वर्ष केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला आज जाणवलं की आता प्रत्येक गावामध्ये आमच्या आता वाचनालय आहे सरकारचं आणि कॉम्प्युटर सुद्धा शाळांमध्ये उपलब्ध करून दिलेली होती सरकारनं. त्यामुळे आता आमचं काय इथं म्हणजे आमची ताकद इथं वाया घालवण्यापेक्षा शहराच्या ठिकाणी आमची ताकद वापरूया म्हणून आम्ही खानापुरात त्या फिरत्या वाचनालयाचं रुपांतर स्थिर वाचनालयात केलं आणि स्थिर वाचनालयात गेल्या वर्षी आम्ही ते स्थिर वाचनालयाचं मे मध्ये उद्घाटन केलं. पुढील उपक्रम म्हणालात तर आता ह्या वाचनालय स्थिर वाचनालय जे निर्माण केलेलं आहे ह्या वाचनालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही राबवतो. आम्ही विचार केला की आता फक्त पुस्तकं ठेवली तर विद्यार्थी आमच्याकडे येणार नाही, त्यासाठी आम्ही इथं अभ्यासिका वर्ग निर्माण केलेला आहे आमच्या वाचनालयामध्ये. कॉलेजच्या पोरांना UPSC MPSC अशा एक्झामसाठी त्यांना इथं आम्ही जे काय लागेल ते त्यांना आम्ही इथे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आठवड्याला एकदा सेमिनार म्हणजे कोणतरी IAS IPS ऑफिसर असतो त्यांना भेटून इथं विनंती करायची की आमच्या एक आठवड्यातला किंवा महिन्यातला एक दिवस आमच्यासाठी द्या. ते काही लोक आम्हाला देतात आणि त्यांच्यासाठी आम्ही तो सेमिनार सुद्धा आयोजित करतो. कारण याच्याने काय होईल की आतमध्ये पुस्तक अभ्यासासाठी मुलं येतील, जाताना आमची ती पुस्तकं सुद्धा घेऊन जातील वाचनालयातली. 100 जर मुलं आली तर त्यातली 10 मुलांनी वाचली तरी आम्हाला आनंद आहे अशा दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम इथं राबवलेला आहे. कारण आता आमच्या वयाची जी मुलं आहेत 50 नंतरची जे लोक आहेत ते वाचनाकडे आकर्षित होतातच, त्यांना पूर्वीपासून ती सवय आहे. पण अलीकडची जी पिढी आहे ती पिढी वाचनापासून फार अलिप्त जायला लागले, त्यांना ह्या प्रवाहात कसा आणता येईल हळूहळू त्या दृष्टिकोनातून विचार करून हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे.
कापुलकर सर, आज आपण इथं आलात आणि मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान ही बेळगाव जिल्ह्यातील संस्था काय आणि कसं काम करते याविषयी आम्हाला माहिती दिलीत, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद मॅडम.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया ईमेलवर नक्की आमच्याशी संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या मुलाखती या महाराष्ट्र शासनाच्या www.marathi.gov.in या संकेतस्थळावर आपण पुन्हा पुन्हा ऐकू शकाल. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
अभिजात मराठी आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात अभिजात
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी.